देवापेक्षा देऊळ मशी चर्च सिनेगॉग गुरुद्वारा हे महत्वाचे आहे. मग काय असावं? सामुदायिक उपासना असावी. असावी म्हणजे ती चालू शकेल, तिच्यातून माणसाच्या प्रगतीला अडथळा होणार नाही. तिच्यामुळे भिन्न उपासना, सामुदायिक उपासना चालू शकेल. कुणी विष्णूची करावी, कुणी अल्लाची करावी, कुणी आकाशातल्या पित्याची करावी, त्याला हरकत नाही. संघटित उपासना ही चालेल, पण उपासनेचे समाज मात्र बनता कामा नये. धर्माचा समाज, उपासनेचा समाज, याचंच नाव आहे सांप्रदायिक समाज. आणि यालाच इंग्रजी कम्युनॅलिझम, डिनॉमिनेशनॅलिझम असं नाव आहे. हा संप्रदायवाद आहे. हा माणसापासून माणसाला दूर करतो. माणसाला तोडणारा आहे राजकारण. जसं माणसाला तोडणारा आहे राजकारण म्हणजे सत्तेचं पक्षाचं, त्याचप्रमाणे हे संघटित धर्म माणसाला माणसापासून दूर करतात. म्हणून ही व्यवस्था, संघटित धर्माची व्यवस्था ईश्वरीय नाही, सैतानी आहे. ईश्वरीय व्यवस्थेत उपासनांचा ची भिन्नता राहील, विरोध राहणार नाही. भिन्न भिन्न उपासना, संघटित सामुदायिक उपासना ही राहतील, पण उपासनांचे समाज नाही. समाज म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये एका समाजातून दुसऱ्या समाजात विधीपूर्वक जावं लागत असेल, धर्मांतर जात होत, ते संघटित समाज, थिओक्रेटिक सोसायटी. हिंदूचा मुसलमान झाला की धर्मांतर करावं लागत, म्हणजे समाजांतर करावं लागत. विनोबाई कुराण वाचतात, अल्लाची पूजा करणारे पुष्कळ हिंदू आहेत, पीराला मानणारे आहेत, साईबाबांना मानणारे आहेत, पण यांच्यात रोटी बंदी बेटी बंदी नाही, धर्मांतर नाही. धर्म भिन्न आहे तोपर्यंत धर्मांतर होईलच. म्हणून धर्म अनेक असता कामा नये. ते काही सांस्कृतिक क्रांतीतले संकेत मी आपल्याला सांगत आहे. त्यातला धर्मातला सगळ्यात आधी सांगतो याच कारण, त्याची पकड सगळ्यात अधिक दिसून येते. ज्यांनी धर्मांचं कुठलंही तत्व मानलेलं नाही, आचरणाचे कुठलेही नियम मानलेले नाही, असे कॉलेजचे विद्यार्थी आणि प्रोफेसर देखील ज्यावेळी धर्माचा प्रश्न येतो त्यावेळी एकमेकांच्या माना कापायला तत्पर असतात. ज्या धर्माची मुळी चाड एडवी त्यांना नाही. इतकी पकड या संघटित धर्माची आहे. यातूनच पाकिस्तान निर्माण झालं, यातूनच हिंदुत्ववाद जन्मास आला, आणि यातूनच पंजाबी सूबा आला. गुरुमुखी लिपी, गुरुमुखी भाषा, पंजाबी सूबा, हे ते आपल्या राष्ट्राचे तुकडे पाडण्याचं उपक्रम या देशात राजकारणाच्या, संस्कृतीच्या आणि धर्माच्या नावावर सुरू झाला आहे, त्याच्याकडे मी क्रांतिकारकांचं लक्ष वेधू इच्छितो. या रियालिटीज आहे, या आजच्या आपल्या परिस्थितीतल्या वास्तविकता आहे, यांच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणखी या विषयामधले जे आयाम शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्याविषयी मी दुपारच्या बैठकीत आपल्याला सांगेन. यावेळी जितकं सांगण्याची शक्ती माझ्यात होती तेवढं मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे भाषण संपलेलं नाही. माझ्या भाषणाचा एक दोष आहे की ते संपत नाही. याचं कारण बोलणं संपत नाही. मी बोलतो, भाषण काही करीत नाही. भाषणं वगैरे आम्ही स्वराज्याच्या चळवळीत करीत होतो, मत देश बांधव वगैरे, ते आता काही नाही. आता आपण एकमेकांशी बोलतो आणि बोलणं संपत नाही. म्हणून आता जे मला सांगायचं आहे ते मी इथं थांबव आणि दुपारी जेवढं सांगून येईल तेवढं सांगेन. नंतर मग यावत तैलम तावत आख्यान. या प्रश्नांच्या बाबतीत एक मोठी अडचण आहे. ती अडचण अशी आहे की प्रश्न थोडक्यात विचारता येतो, उत्तरे मी एकेका वाक्यात द्यायला शिकलो आहे, पण ती पद्धत मला आवडत नाही. कारण त्यात उत्तर देता येतं, समाधान काही करता येत नाही. आणि पुष्कळचे प्रश्न काही आगळ्या स्वरूपाचे असतात. जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यात काय साम्य आणि विरोध आहे ते सांगा. औरंगजेब आणि अकबर यांची तुलना करा, तर काय करणार कपाळ. असे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मी जे आता बोलणार आहे त्यात कदाचित त्या प्रश्नांचाही विचार होऊन जाईल. मी आपल्याला संप्रदायवादाबद्दल सांगत होतो. आपल्या देशात संप्रदाय हिंदू आणि पारशी फेरीज करून इतर सगळे संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे काय? ज्यात प्रवेश करता येतो तो संप्रदाय. म्हणून संप्रदाय हा बहुधा आक्रमणशील असतो. पण आक्रमणशील जसा असतो तसा तो व्यापकही असतो. व्यापक म्हणजे संग्राहक, इन्क्लुसिव्ह, एक्सक्लुसिव्ह नाही. इतरांना तो वगळत नाही. ही संप्रदायाची दोन लक्षणं आपण लक्षात ठेवा. संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून संप्रदायामध्ये प्रवेश करावा अशी चळवळ करण्यात येते. इतरांनी आपल्या संप्रदायात यावं अशी चळवळ होते आणि त्या चळवळीचं नाव आहे प्रोसिलिटायझेशन, कन्व्हर्शनची चळवळ, आपल्या संप्रदायात सामील करण्याची चळवळ. यात औदार्य आहे असं मी का म्हणतो? सगळ्यांना प्रवेश आहे म्हणून. कुणीही वगळला जात नाही. प्रमुख संप्रदाय मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी, शीख, बौद्ध आणि जैन हे संप्रदाय आहेत आपल्या देशात. म्हणजे याच्यात प्रवेश करता येतो. मग यातूनच ते पुढचं आलं की आपला संप्रदाय जर शुद्ध असेल, उदात्त असेल, चांगला असेल, तर मग या इतरांना येणं येणं प्रकारेण यात दाखल करून घ्यावं. लालूच दाखवायची, भीती दाखवायची, हे सगळ्या धर्मांना समान आहे. यात कुणी तारतम्य काहीच नाही, काही फरक नाही मित्रांनो. रोचनार्था फलश्रुती. सगळ्या धर्मात फलश्रुती आहे. स्वर्गाचा लोभ आहे म्हणजे आपल्याला विचारण्यात येते की समाजवादामध्ये इन्सेंटिव्ह काय राहील, प्रेरक तत्व काय असेल, कामाचं प्रेरक तत्व. धर्मात तरी काय प्रेरक तत्व आहे? कल्पवृक्ष अमृतान अप्सरा एवढंच आहे ना. म्हणजे काय स्पिरिच्युअल आहे का हे इन्सेंटिव्ह? हा जगातले सगळे धर्म मटेरियल इन्सेंटिव्ह वर चाललेले आहे. म्हणून मार्क्सने म्हटलं ना की अफूची गोळी आहे ते खरं आहे. धर्माची दोन अधिष्ठान, एक रोचनार्था फलश्रुती आणि दुसरं अधिष्ठान म्हणजे यमराज. इकडे हँगमॅन, इह लोकात आणि परलोकात यमराज. आपल्याला विष्णूची काही तेवढी भीती नाही जेवढी यमराजाची आहे. अमोलिक जाते वय आता तरी घरी सोय, पुढे आहे काय आहे ते यमयातन. त्या यमयातनांचं भय हे धर्माचे दोन आधार आहेत. भय आणखी प्रलोभन, आणि हेच भांडवलशाहीचे दोन आधार आहे. भीती आणि लालूच सगळ्या धर्मांना आहे. म्हणून ज्यांना धर्माचा प्रचार करायचा असतो ते या दोन साधनांचा उपयोग करतात. आणि आपण म्हणतो की हे लालूच दाखवून वाटवतात, पण त्याच्यात व्यापकता आहे. म्हणजे निदान त्याच्यात जाता येत. संप्रदायात कडवेपणा आहे, आक्रमणशीलता आहे आणि व्यापकताही आहे. दोषावर कुणाचाच कुणाचीच भरभराट होत नाही मित्र, हे तुम्ही लक्षात ठेवा. दोषामुळं कुणाचीच भरभराट झालेली नाही. दोष हा कुठल्या तरी गुणाच्या आधारावर जेव्हा उभा राहतो, सैतान देवाच्या वेशात जेव्हा उभा राहतो तेव्हाच लोकांना भुरळ पाडू शकतो. हा जो प्रवेश आहे या सगळ्यांना प्रवेश आहे हे आकर्षण आहे संप्रदायामध्ये. मग संप्रदायात दोष कुठला आहे? दोष हा आहे की त्या संप्रदायांचे समाज बनले आणि इतर समाज हे जोपर्यंत आपल्या संप्रदायात सामील होत नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होणं शक्य नाही. ही असहिष्णुता असते. प्रत्येक संप्रदायात असहिष्णुता आहे. आपण काय म्हणतो की धर्म सहिष्णुता पाहिजे, टॉलरन्स. टॉलरन्सचा अर्थ समजून घ्या. टॉलरेट करणं म्हणजे काय? सहन करणं. सहन आपण काय करतो जे वाईट असतं? सगळ्या धर्मांनी एकमेकांना सहन करावं म्हणजे सगळे समान वाईट आहेत असा त्याचा अर्थ हो. सहन काय करायचं? धर्म एक धर्म दुसऱ्या धर्म सहन कसं करायचं? हे सगळे भयंकर शब्द प्रयोग आहेत. आपल्याला यांचे अर्थ फारसे कळत नव्हते म्हणून आतापर्यंत आपण एकमेकांबरोबर जगू शकतो, नाही तर जगूच शकलो नसतो. तेव्हा आपल्या देशात प्रमुख संप्रदाय म्हणजे सगळ्यात सांप्रदायिकता ज्याच्यात उत्कट आहे असा संप्रदाय मुसलमानांचा आहे. याच कारण असं, जितकी समानता मुसलमान समाजात आहे एवढी जगातल्या कुठल्याही समाजात नाही. काळा गोरा भेद नाही, गरीब अमीर नाही, हीन जातीचा उच्च जातीचा हा नाही. ख्रिस्ती लोकात काळा गोरा असा भेद आहे. शीखवामध्ये अस्पृश्यता आहे. बौद्धांचा संप्रदाय तर या देशातल्या हिंदूंनी गिळूनच टाकला आणि जैन संप्रदाय हा जवळजवळ हिंदू जाती हिंदू समाजामध्ये विलीन झालेला आहे. आणि आता बहुतेक यहुदी लोकांचा आहे तो निरुपद्रवी आहे, तो संप्रदाय आहे हे मला माहीतच नव्हतं पुष्कळ दिवसांपूर्वी. पारशी संप्रदाय नाही. आणि या देशातल्या धर्मांमध्ये राष्ट्राच्या दृष्टीनं सगळ्यात शाबूत समाज हा पारशी समाज आहे. यांना कधी आपल्या भाषेची मागणी केली नाही, कधी आपल्याकरता जागा राखून ठेवण्याची मागणी केली नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं राहिला तिथं आपली छाप पाडली. हिंदू म्हणतात आम्ही सगळ्यात जास्त देशभक्त आहोत, त्यात काही गुण नाही तुमचा, तुम्ही या देशाचे पूर्वीपासून आहातच. आम्ही आपल्या आईबाबावर प्रेम करतो, करता, त्यात काय विलक्षण, मोठं काय आहे. करीत नसता तर करंट, करता यात काहीच विशेष नाही. पण याच उगीच प्रौढी आपली सांगते. हिंदू समाजाची आजची जी देशभक्ती आहे हल्लीची, हा बहुजनांचा जाती कम्युनलिझम आहे. बहुसंख्याकांचा कम्युनलिझम म्हणजे हिंदुत्ववाद, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जे जसं आहे तसं मी आपल्या समोर मांडतो आहे. मुसलमानांचं जे आहे ते सांगितलं. आता संप्रदायवाद म्हणजे काय, ज्याला कम्युनलिझम आम्ही म्हणतो त्याचं स्वरूप काय, आपल्या धर्माला किंवा संप्रदायाला नागरिकत्वाचा आधार बनवणं याचं नाव संप्रदायवाद. आमच्या घटनेत नागरिकत्व हे सविशेष नाही, निर्विशेष आहे, ऍब्सोल्यूट आहे, निरपेक्ष आहे, त्याचं कुठलंही विशेषण नाही. आपला धर्म किंवा संप्रदाय हा जर आपल्या नागरिकत्वाचा आधार झाला तर आम्ही डिनॉमिनेशनलिस्ट आहोत, आम्ही कम्युनलिस्ट आहोत, मग मेजॉरिटी असो की मायनॉरिटी असो. हा मुसलमानांनी याला सुरुवात केली या देशात. 1905 साली ढाक्याला मुस्लिम लीगची स्थापना झाली, नवाब सलीमुल्ला खान यांच्या घरी. आणि त्यात या मागणी केली, स्वतंत्र मतदार संघांची मागणी केली. नंतर प्रश्न असा आला की काय नाव द्यावं म्हणून मतदार संघाला, मुसलमानांच्या मतदार संघाला तो मतदार संघ मुस्लिम कॉन्स्टिट्युएन्सी म्हणता आलं, कारण मुसलमान होतेच विशिष्ट, हा मुसलमान असे कळत होत. प्रश्न असा उपस्थित झाला की उरलेल्या मतदारसंघाला काय नाव द्यावं, तर नॉन मुस्लिम. तेव्हा हिंदू चौताळले की आम्ही इथं बहुजन आहोत, बहुसंख्या आम्ही आहोत. आणि हिंदू मतदारसंघानं म्हणताना लेख हो तुम्ही नॉन मुस्लिम काय म्हणता. तर मग असा प्रश्न केला की हिंदू कोण, कोणाला हिंदू म्हणावं, किती व्याख्या झाल्या, त्या सगळ्या व्याख्या मी त्या सांगत बसत नाही, आपण त्या शोधा. अनेक व्याख्या झाल्या पण ती कुठली लागू होईना. वेद प्रामाण्य मानणारा म्हटला तर जैन येत नाही, बौद्ध येत नाही, ते येतच नाही. प्रामाण्य बुद्धिर्वेदेशी वगैरे काही येऊ शकत नाही. सगळ्या व्याख्या तपासल्या तर दोन त्यात खंदेवीर निघाले. एक सर गुरुदास बानर्जी, ते कलकत्ता हायकोर्टाचे सरन्यायाधीश होते. आणि दुसरे आपले भारताचार्य चिंतामणराव वैद्य. द आय शॅल ले इट डाऊन दॅट एनी वन हू कॉल्स हिमसेल्फ ए हिंदू इज ए हिंदू. पण जो हिंदू म्हणून घ्यायला तयार नाही त्याचं काय. हा आदिवासी जर हिंदू म्हणून घ्यायला तयार झाला नाही हा बौद्ध तयार झाला नाही, हा जैन तयार झाला नाही, तर काय करायचं? ते पुष्कळ प्रयत्न झाले. तेव्हापासून तो दत्तोपंत तुळजापूरकरांच्या माझे रामायण पर्यंत हिंदुत्वाच्या व्याख्याच व्याख्या झाल्या. अँड दे ऑल ऍग्री इन नॉट बिईंग लॉजिकल. ती काही व्याख्या होऊ शकत नाही, म्हणजे व्याख्या करण्याचा प्रयत्नच चुकीचा आहे ना. व्याख्या करणं म्हणजे मर्यादित करणं. मर्यादित वस्तूचीच व्याख्या होऊ शकते. हा संप्रदाय नाही, याची व्याख्या तुम्ही कशी करणार? संप्रदायाची व्याख्या होऊ शकते. म्हणून शेवटी सगळे थकले. मग जो आपली पुण्यभूमी आणि मातृभूमी मानत असे तो हिंदू, ही सावरकरांची व्याख्या आली. आता यात दोष असा की नेपाळच्या हिंदूला हिंदू म्हणावं की नाही, कारण त्याची ही मातृभूमी आहे. मग नेपाळ आमचाच आहे, आमचं जगच तुमचं आहे सगळ्यात असून. पण नेपाळात मी गेलो होतो, माझ्याबरोबर मुलगी होती विमल, ती असं म्हणाली की इथं आलं म्हणजे आपण हिंदुस्थानातच आहोत असं वाटतं. तो उभा राहिला एक नेपाळी पार्लमेंटचा मेंबर, म्हणाला हे या वृत्तीतूनच आमच्यावर आक्रमण तुम्ही करणार आहात ही भीती आम्हाला वाटते. तुम्ही असं समजता की आम्ही तुमचेच औरस आहोत, तुम्ही साम्राज्यवादी आहात वगैरे. म्हणजे मला पुरेवाट झाली माझी ते सगळं सावरता सावर. आणि ती सहजच बोलली की इथे इतकं आत्मीयता वाटते हे म्हणायचं होत. आता नेपाळचे हिंदूची ही मातृभूमी नाही. आणि तो कोण? तो सागर काय? शिवसागर राम गुलाम, त्याची मातृभूमी आहे काही? आणि जर याला मातृभूमी मानत असेल तर एक्स्ट्रा टेरिटोरियल आहे की नाही इथल्या मुसलमानासारखा? फिजी मध्ये राहणारा माणूस आणि मोरक्को मध्ये राहणारा माणूस जर असं म्हणत असेल की हिंदुस्थान माझी मातृभूमी आहे, तर तो एक्स्ट्रा टेरिटोरियल आहे की नाही? पुण्यभूमी चीनच्या आणखी जपानच्या ब्रह्मदेशच्या नागरिकांची ही पुण्यभूमी आहे, श्रीलंकेच्या नागरिकांची ही पुण्यभूमी आहे. तेव्हा ज्याची मातृभूमी असेल पुण्यभूमी असेल तेवढाच हिंदू हेही लागू होत नाही, आणि तो हिंदुस्थानी हे तर मुळीच टिकत नाही. हा दावा सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे हिंदुत्वाची व्याख्या काही होऊ शकली नाही. आणि मला आपल्याला असं म्हणायचं आहे की ईश्वर कृपेने आता आपण अशा कालखंडात प्रवेश करीत आहोत ज्यावेळी धर्माची व्याख्या करण्याचं कारणच कारण शिल्लक राहू नये, धार्मिक समाजच शिल्लक राहू नये अशी आता वेळ आलेली आहे. तर संप्रदायाचं लक्षण आपल्या लक्षात आलं असेल. या संप्रदायिक सांप्रदायिक संप्रदायवादामुळं पाकिस्तान निर्माण झालं, याची परिणती पाकिस्तानात झाली. ज्याचा धर्म भिन्न असेल त्याचं नागरिकत्व भिन्न, त्याचं राष्ट्रीयत्वही भिन्न, ही संप्रदायवादाची व्याख्या आहे. आणि जोपर्यंत या देशातला मुसलमान आपला संप्रदायवाद सोडत नाही तोपर्यंत सगळ्या राष्ट्रीय नागरिकांना त्याचा विरोध करावा लागेल, वाटेल ते बदनाम सहन करू, कारण हे भयंकर आहे. जितके धर्म तेवढ्या तितक्या प्रकारचे नागरिक अनवस्था प्रसंगी. पण आपल्या देशातला ख्रिस्ती माणूस हे काही म्हणत नाही. रामनारायण वामन टिळक, भाषा मराठी, इतिहास या देशाचा, पूर्वजीत आणि या देशाचे मानते. आमच्या सर्वोदयाच्या चळवळीत अनेक यहुदी मुलं आहेत, तिसरे ज्ञानेश्वरी वाचतात, आणखी आपले यहुदी शास्त्री वाचतात, मराठी बोलतात, त्यांची भाषा भिन्न नाही काही. पारशांत मी सांगितलंच. जैन बौद्ध यांनी असा दावा कधी केला नाही. काही बौद्धांना मध्ये असं सुचलं होतं थोडस, पण ते आता मला वाटतं शांत झालेलं आहे. त्यांना आपण थोडस दुखवलं. वास्तविकता काय आणखी तत्व काय यात फरक केला. ते बौद्ध झाल्यानंतर आता ते अस्पृश्य राहिलेच नाही, ती थिअरी आहे, ते तत्व आहे. बौद्ध झाल्यानंतरही ते अस्पृश्य आहे, ही वास्तविकता आहे. आणि ही वास्तविकता आपण ओळखली पाहिजे, त्यांचे हक्क त्यांना दिले पाहिजे. हे आपण केलं नाही, हा सवर्णांचा अनुदारपणा आहे. तेव्हा हा जो मुसलमानांचा संप्रदायवाद आहे, हा संप्रदायवाद आता मानवण्यासारखा नाही, राष्ट्रीय जीवनाला मानवण्यासारखा नाही. त्याचप्रमाणे हिंदूंचा प्रतिसंप्रदायवाद, जो संप्रदाय नाही त्याच्यात एक प्रतिसंप्रदायवाद आला. तो म्हणाला इस्लामियत ही कौमियत है, यानं उत्तर दिलं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. तोडीस तोड. लोक म्हणतात की काट्यानं काटा काढावा, पण शेवटी दोन काटे शिल्लकच राहत, निघालेला काटा आणि काढणारा काटा, ते दोन्ही शिल्लक राहतात. आम्हाला काटाच नको आहे, संप्रदायवाद नको आहे या देशामध्ये. आणि हिंदूंचा संप्रदायवाद टिकणार नाही हे देव बोलून चुकला. जोपर्यंत मुसलमानी संप्रदायवाद या देशात जिवंत आहे तोपर्यंतच हा प्रतिसंप्रदायवाद टिकू शकेल. पण हा प्रतिसंप्रदायवादही टिकणार नाही याचं एक कारण असं आहे की हिंदू कोणी होऊ शकत नाही, मुसलमान होऊ शकतो, त्यात प्रवेश आहे, हा संप्रदाय नाही ना. हिंदू मध्ये रियालिटी वास्तविकता जात आहे, आणि जातीचं मुख्य लक्षण तिच्यात एंट्रन्सचा दरवाजा नाही. मी जर उद्या म्हणालो की मी लोकांना ब्राह्मण बनवायला चाललो आहे, तर आपण माझी रवानगी गडबड्याचा करा, त्या दुसऱ्या संस्थेत तुरुंगात नाही, तिथं पाठवा की काय ब्राह्मण कोणी होऊ शकतो का, तो विश्वामित्र फजित झाला, होऊ शकत नाही. एखादा म्हणाला की मी आता लोकांना मराठा बनवतोय, ते कुंभ्या विंब्यांना बनवलं आहे पण ते काही फारसं झालं नाही, राजकारणापुरतंच झालंय, होऊ शकत नाही. जाती प्रवेश नाही, जातीत प्रवेशाचं द्वार एकच, आईची कूस. म्हणून हा संप्रदाय होऊ शकत नाही. जातीचं एक लक्षण मी आपल्याला सांगितलं की जातीला प्रवेश द्वार नाही. जातीचं दुसरं लक्षण असं आहे की माणसापासून जो जितका लांब राहील तो तितका पवित्र, हे जातीचं दुसरं लक्षण आहे. जो ब्राह्मण कुणाच्या हातचं खात नाही तो पवित्र, इतर ब्राह्मणांच्या हातचं खात नाही, फक्त ऋग्वेदी ब्राह्मणांच्या हातचं खातो तो आणखी पवित्र. ऋग्वेदी ब्राह्मणापैकी आशुलायन शाखेचंच खात, आणखी पवित्र. मग त्यानंतर आपल्या घरचंच खातो, परांनाच घेतच नाही, फारच पवित्र. बायकोच्याच हातचं खातो, आता आधी काय शिल्लक राहील बायको. मग चातुर्मास हे स्वतःच स्वयंपाक स्वतः करतो, आता तो आता एकच पायरी उरली स्वर्गाची, स्वतःच्याही हातचं खात नाही, स्वर्ग आला. माणसापासून जो जितका लांब असेल तो तितका पवित्र, हे जातीचं दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण मी आपल्याला सांगतो, जातीला एंट्रन्सचं दार नाही पण एक्झिटचं दार आहे, आणि ते सताड मोकळं आहे. याचं कारण जातीतून बाहेर काढणं म्हणजे ग्रामण्य, बहिष्कार हे शस्त्र आहे जातीच. एकच धार, आम्ही तुला वाळीत टाकू, जातीतून घालवून देऊ, तर नुसता एक्झिटचं दार मोकळंच आहे एवढंच नव्हे तर धक्के मारून काढतो आम्ही माणसांना या समाजातून. परिणाम असा झालेला आहे की जितके संप्रदाय या देशात फोफावले त्या संप्रदायामधून मध्ये हिंदू समाजातूनच निर्यात झालेले आहे. आयात झालेलीच नाही, निर्यातच निर्यात आहे. आणि ओरड काय की हा मुसलमान जालिम आहे, हा ख्रिस्ती लबाड आहे, म्हणून यांचा मुकाबला केला पाहिजे. ही जात ठेवून मुकाबला होणार आहे? लाठी काठी न बोथाटी न काय होणार नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुखत कुठं आणि शेकतो कुठं? दुःख मूळ काय आहे? हिंदू समाजाचा जो दुबळेपणा आहे तो कुठं आहे हे ओळखायला पाहिजे. तो आहे माणुसकी पासून लांब राहण्याच्या मनोवृत्ती, माणसापासून दूर राहण्याच्या मनोवृत्ती. मी हिंदीत सांगत असतो इन्सान से परहेज. माणसापासून दूर राहणं ही जिथं पावित्र्याची खूण असेल तिथं माणुसकीची मूल्य कशी फोफावती? आणि ज्या समाजात माणुसकीचं मूल्य नाही त्या समाजात आध्यात्मिकता असू शकेल? मित्र हो, या पश्चिमेकडच्या लोकांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. इथं ते अध्यात्म शिकायला येतात, ते शिकून कदाचित आध्यात्मिक होऊनही जातील, पण आपण काही होणार नाही कालत्रयी. याचं कारण माणुसकीच नाही. ज्या देशात माणसाचं मूल्य नाही आणि तेही आध्यात्मिकतेच्या नावावर, ते जातीचं लक्षण आहे. ज्याला जात पळवडत नाही त्यानं काय करायचं? आपण सांगा त्याला काय उपाय आहे. ज्या घरात मी सन्मानानं राहू शकत नाही ते घर सोन्या वाचून मला काय उपाय आहे दुसरा? जात बदलता येत नाही, वर्ग बदलता येत. गरीबाचा श्रीमंत होऊ शकत पण भंगी ब्राह्मण होऊ शकत नाही. मग त्याला काय आहे, काय उपाय काय, त्याला काय करावं? त्यानं तो घर सोडून जातो. आणि घर सोडून गेल्यावर त्याचा जो राग असतो ईश्वराजवळ काय प्रार्थना करत असतो? जे घर मी सोडून आलो आहे देवा तू जर दयाळू असशील तर त्याला आग लागू दे. या देशातल्या मुसलमानांमध्ये जो सांप्रदायिक कडवेपणा दिसतो त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मुसलमानांचा संप्रदायवाद हा हिंदूंच्या जाती संस्थेच्या कुशीतून निर्माण झालेला आहे, हे ओळखायला पाहिजे. जोपर्यंत आपण आज शिरून स्वतःचे दोष ओळखणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची उन्नती शक्य नाही. उन्नतीच्या नावावर अधोगतीच होईल. ज्यांना जात परवडते ते जात राखू इच्छितात. सुदैवानं आज असा दिवस आला आहे की ब्राह्मणाला जात परवडत नाही. काकासाहेब गाडगीळ एका सभेत उभे राहिले, याच्यात आलाय की रोजकरच्या अंकात आढावा घेतलाय आपल्या राजकीय जीवनाचा 50 वर्षांचा, तर त्यांनी जानवं तोडून टाकलं. बाबुराव अत्र्यांनी आपल्या मी कसा झालो त्यात वर्णन केलं आहे की मी लोकांना परोपरीने सांगितलं, अरे जानवं नाही रे, अरे संध्या कहीत नाही रे, अरे मांस खातो रे सगळं. पण लोकांनी म्हटलं लेखा रक्त तुझं ब्राह्मणाचंच आहे ना, ते काही बदलता येत नाही. तू काही केलंस तरी रक्त बदलत नाही ना. तो ब्राह्मणाला जात परवडत नाही म्हणून तो जातीचा इन्कार करतो, मराठ्याला परवडते म्हणून तो तिच्या जाहिरात करतो. राजकारणात असो कुठेही असो श्रावणाच्या जाहिरातीपेक्षा मोठी ठळक भडकदार जाहिरात त्याची असते, त्याच्या जातीची. अस्पृश्यांना परवडू लागली आहे, पण मी म्हणालो की एका टप्प्यापर्यंत परवडू दे. ब्राह्मणे तर चळवळीलाही मी मदत केली जितकी मी करू शकत होतो, कारण माग असलेल्याचा स्वार्थ प्रगतिशील असत हे क्रांतीचं एक सूत्र आहे. जे मागासलेले असतील त्यांचा स्वार्थ प्रगतीला पोषक असतो, म्हणून मी त्यांना सगळ्यांचं प्रोत्साहन दिलं, समर्थन केलं जेवढे माझ्या शक्ती होती तेवढी. पण आता ब्राह्मणेतर चळवळीचे युग संपलेलं आहे. अस्पृश्यांच्या चळवळीचं युग आहे, त्यांची अस्मिता, त्यांचं शक्ती, त्यांचं प्रतिकाराचं सामर्थ्य वाढीस लागलं पाहिजे. आणि जसजशी त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल तसतसा असंतोष सवर्ण समाजात वाढेल आणि त्यांच्या चकमकी सुरू होतील ज्या आज होत आहेत. अत्याचार वाढले याचं कारण त्यांच्यामध्ये जाणीव उत्पन्न झाली. आजपर्यंत तुमचं तो नाव काय आहे रे, सीताराम, का जात काय आहे मार, लेखा सीताराम म्हणतो सीता म्हण हे ऐकून घेत होता. तो जोडे त्याला जोडे मारून स्नान करणाऱ्या ब्राह्मणाच्या पायाचं तीर्थ घेत होता, ते आता तो करत नाही. हे या ब्राह्मणाचं खरं दुःख आहे. पण ब्राह्मण आता बाजूला राईट ऑफ झालेला आहे, तो आता राहिलेला नाही फारसा, कुठे कुठे शिल्लक राहिलेला आहे पण हे हँग ओव्हर आहे. आता सगळ्या खेड्यापाड्यांमधून वर्चस्व ब्राह्मणाचं नाही आहे, इतर सवर्णांचं आहे. आणि त्यांनी नैतिक धैर्य दाखवून या अत्याचारांच्या बद्दल जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की जबाबदारी आमची आहे, नाहीतर त्या अस्पृश्याने करायचं काय. मी आंबेडकर हा फार विवेकी माणूस मानतो, तो देशभक्त होता म्हणून मुसलमान झाला नाही. मी मुसलमान झालो तर माझं अन्य देशावर प्रेम राहील, इतर देशातला मुसलमान या देशातल्या भिन्न धर्मीयापेक्षा मला अधिक जवळचा वाटेल, ही जाणीव होती म्हणून मुसलमान झाला नाही. ख्रिस्ती झाला नाही कारण कलर प्रॉब्लेम आहे, रंगभेद आहे, ख्रिस्ती झाला नाही. शीख होऊ इच्छित होता, या शिखांच्या बाबतीत अत्यंत कटु सत्य मला सांगितलेले पाहिजे, ते म्हणजे हे की हा ज्युनियर संप्रदायवादी आहे मुसलमानांच्या नंतर. भाषा वेगळी, लिपी वेगळी, राज्य वेगळं अशी मागणी, का तर आम्ही शीख आहोत म्हणून. मी गुरुजींना सांगितलं होतं की इतके तुम्ही सगळ्या हिंदूंचं सामील करता सगळ्या हिंदूंना, पण हा फतेह सिंग उपवास करतो, संत फतेह सिंग, तुम्हाला या काही सांगता येणार नाही. अहो किरपाण फंडामेंटल राईट्स मध्ये आहे तर आणखी काय सांगावं, जाणवत तर नाही, शेंडी नाही. म्हणजे सगळ्या जगात निशस्त्रीकरण जर झालं तरी हा लाकडी किरपाण तरी ठेवीन, पण ठेवी. आम्ही सर्वजण म्हटलं की फंडामेंटल राईट आणि किरपाण काय संबंध, माझ्या शिखांचं तुम्हाला ठेवायचं असलं तर पहा तुम्ही, कारण लष्कर त्यांचं आहे. झालं, आम्ही सगळे तोंड खाली करून मान खाली करून स्वीकारलं. तेव्हा या ज्या संप्रदायाचा प्रश्न आहे तो मी सांगतो आहे. आंबेडकर शीख झाले नाही, तिथं संविधान परिषदेत घटना परिषदेत हा प्रश्न आला की अस्पृश्यांचे अधिकार, अस्पृश्यांना विशिष्ट सवलती द्यायच्या त्या कुणाला द्याव्या. तेव्हा सरदार म्हणाले की शिखांना देण्याचं काही कारण नाही, कारण त्यांचं जातच नाही. तर सरदार गुरुदत्त सिंग मुसाफिर ते उभे राहिले, म्हणाले खोट आहे का, आमच्यात अस्पृश्य आहे. तेव्हा अगदी डोळे विस्फारले सरदारांनी आणि आंबेडकर, आंबेडकर तर थक्कच झाले, कारण त्यांच्याकरताच ग्रंथच आहे.